नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नागरिकांक परत एकदां भारताक जागतीक वेवसाय आनी ज्ञानाचें केंद्र करपाचें आवाहन केलें. कोविड काळांत आत्मनिर्भर भारता खातीर घाल्ली बुन्याद सतत यशस्वी जाता अशें तांणी म्हळें.
ईबीसी अंतरराष्ट्रीय बाजार और भारतीय उत्पादकों के बीच में सेतु का कार्य करता है. आपको ग्लोबल वैल्यू चेन में भारत की भूमिका को तथा भारत के उद्यमियों की भूमिका को निरंतर विस्तार देना है. वर्ल्ड ट्रेड ऑर्डर और इंटरनेशनल इकोनॉमिक ऑर्डर में हो रही परिवर्तनों में उनका कारण आपकी भूमिका और अधिक महत्वपूर्ण हो गई है.
जागतिक अस्थिरतेचो राष्ट्रीय अर्थवेवस्थेचेर कमीत कमी परिणाम जाणवतलो अशा आत्मनिर्भर भारताची एक महत्वाची परिमाणा असची असे ताणी म्हळे.
ईपीसी के लगभग 10,000 सदस्यों में 60% से अधिक माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस है. ये एंटरप्राइजेस बड़ी संख्या में रोजगार के अवसर प्रदान करती है. हमारी अर्थव्यवस्था में एमएसएमईज का योगदान महत्वपूर्ण भी है और सराहनीय भी. ईपीसी द्वारा एमएसएमईज के निर्यात को बदलती परिस्थितियों के अनुरूप नई दिशा प्रदान की जाएगी.
भाजपा संसदीय पक्षान नवी दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या कार्यशाळेत फुडाऱ्यातल्या पिळगेच्या जीएसटी सुदारणावेलो थाराव एका मतान मंजूर केला. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सादर केल्या या थारावात प्रधानमंत्र्यांच्या या धाडसी आणि नागरिक अनुकूल निर्णयाबद्दल अभिनंदन केले आणि लोकांचे आभार मानले. या थारावात उत्पादक आणि व्यापाऱ्यांक जीएसटी दर कपातीचा लाभ ग्राहकांक दिवपाचे आवाहन केले. प्रधानमंत्री मोदी हांणी आज भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सत्रात उलयले. संसद संकुलात बालवेगी सभागृहात काल 2 दिवसांची कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळे वेळार फाल्यां जावपी उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर मतदान प्रक्रियेचे मूलभूत प्रशिक्षण भाजपा खासदारांकूय दिले. कार्यशाळेच्या पहिल्या दिसा उपरांत हे विशीं माध्यमां कडेन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उलयले.
एनडीए के साथी भी सब ज्वाइन करेंगे. भारतीय जनता पार्टी का सारा एमपी का सुबह से रात तक हमारा कार्यशाला चली है और माननीय प्रधानमंत्री जी भी शुरू से अंत तक रहा है, क्योंकि हमारा बीजेपी का ये संस्कृति है कि हमारा नेता हो या आम कार्यकर्ता सब एक ही है और आगे पीछे बैठना ऐसा हमारे यहाँ कोई सिस्टम बनाकर रखा नहीं. और इसमें औपचारिक तौर पर कार्यक्रम तो चलता है लेकिन बैठने का औपचारिक नहीं होता है. सब जहां चाहे वहां बैठते हैं. प्रधानमंत्री जी भी आखिरी सीट पे बैठते हैं जाके. प्रधानमंत्री जी तो मार्गदर्शन देना ही होता है क्योंकि हम लोग सब आखिर में तो उनसे सुन करके फिर आगे का काम तय करना होता है.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि व्यवसायांनी स्वदेशी उत्पादनांचेर लक्ष केंद्रित करपाचेर भर दिला, कारण हाका लागून भारताच्या विकासाक मदत जातलीच पूण देशाची अर्थिक सुरक्षितताय घटमूट जातली. आज नवी दिल्लीत जाल्ल्या 65व्या ईपीसी इंडिया राष्ट्रीय पुरस्कार सुवाळ्यात उलयताना गोयल हांणी सांगले की जागतिक परिस्थितीत आव्हानां निर्माण जाली तरी भारत एक राष्ट्र म्हणून एकवटीत आसा. तशेंच 15 ऑगस्टाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशी उत्पादनां खातीर स्पश्ट उलो मारला, तातूंत तांणी नवनिर्माणाचें महत्व अधोरेखीत केल्लें असोय उगडास तांणी काडलो. देशातले 1.4 अब्ज लोक वेवसाय आनी वेपार मेड इन इंडिया उत्पादनांचेर लक्ष केंद्रीत करपाक जाय अशें तांणी सांगले. देशाची तांक वेपार आनी देशातल्या वेवसायांक फाटीचो कोण आशिल्ल्या एमएसएमई क्षेत्राचेर आदारून आसा अशें तांणी स्पश्ट केलें. जीएसटीचे दर उणे करून आनी सोंपे करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशातल्या मागणीक चालना दिल्या अशें मंत्र्यान मुखार म्हळे. जीएसटी वाडी खातीर आयज सकाळी देशांतर्गत शेअर बाजारातलो बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक आनी निफ्टी हे माफक प्रमाणांत वाडले. निमणो अहवाल आयलो तेन्ना सेन्सेक्स 249 अंकांनी वाडून 80,960 पावलो, तर निफ्टी 85 अंकांनी वाडून 24,826 पावलो. क्षेत्रीय आघाडीर ऑटो मेटल आनी पीएसयू बँक सर्वाधिक वाडले. दुसरे कडेन आयटी पॅक कंझ्युमर ड्युरेबल्स आनी हेल्थकेरांत विक्री दिसून आयली. बुद्धीबळांत भारताच्या दिव्या देशमुखान उझबेकिस्तानात जाल्ल्या फिडे ग्रँड स्विस 2025 उक्त्या गटात तिचे पयले जैत जुडले. काल चवथ्या फेरयेंत इजिप्ताच्या जीएम बसेम अमिनाचो तांणी पराभव केलो. हालींच फिडे विश्वचषक विजेतेपट पटकावपी दिव्यान सिसिलियन डेफेन्सात तिच्या उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याक हारायले. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात आनी राजस्थानातल्या कांय सुवातींनी पावस पडटलो असो अदमास उक्तायला. मध्य प्रदेश, ओडिशा, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी उत्तराखंड ह्या वाठारांनी आज व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. फुडल्या 3 दिसांत जम्मू, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य महाराष्ट्रातूय हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 चेर. नमस्कार.